नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोंयच्या 5 शेतकी पिकावळीक भौगोलीक संकेत म्हळ्यार जीआय टॅगांचे मानांकन मेळ्ळां. सरकारी शिरवीस करपी कर्मचाऱ्यांनी कामार ड्युटीचेर आसतना आपले कार्यालयीन वळखपत्र गळ्यांत घालप सक्तीचे करपाचे निर्देश दिल्यात. लायटीच्या लोडात वाढ करिनासतना आदल्या लायटीच्या जोडणेचे पॉयंट्स वाढल्या जाल्यार वीज खात्याची कारवाय जावं येता. देश विदेशातल्या लाखांनी पर्यटकां वांगडा गोंयकारांनी काल मध्यान राती 12 वरांचेर 2026 वर्साक व्हडा खोशयेन येवकार दिलो. आतां पुराय खबरो. गोंयच्या 5 शेतकी पिकावळीक भौगोलीक संकेत म्हळ्यार जीआय टॅगांचे मानांकन मेळ्ळां. हातूंत ताळगांवचे वांयगे, हिलार्यो आंबो, कोरगूट तांदूळ, काजूचो मुट्टो तशेंच मुशारात आंब्याचो आसपाव आसा. अजून मेरेन गोंयच्या 15 वस्तूंक जीआय मानांकन मेळ्ळां. ह्या पिकावळीक संबंधीत जीआय टॅग मेळिल्ल्यान गोंयच्या शेतकारांच्या कश्टाची चीज जाल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. स्वयंपूर्ण गोंय हो उपक्रम चालीक लायतना गोंयच्या मातयेक पीक घेवपी पिकावळीक जीआय मानांकन मेळप ही अभिमानाची बाब अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. गोंयच्या ह्या पिकावळीक पिकावळीच्या देशी जाती सांबाळप, ह्या पिकावळीक मार्केट मिळून दिवप तशेंच शेती कुर्बा दिवन शेतकारांच्या उत्पन्नात वाड करपाची मोख सरकारान दवरल्या. गोंयच्या खाशेल्या उत्पादनांची राखण करून आनी मोल वाडोवपाक चालना दिवप ही जीआय मान्यताय अर्थीक उदरगत, शेतकी उद्देजकता आनी ग्रामीण समृद्धीत म्हत्वाची भूमिका करतली, तेच वांगडा गोंयची वळख संवसाराक अभिमानान दाखयतली असो विश्वास मुखेलमंत्र्यांनी व्यक्त केला. सरकारी शिरवीस करपी कर्मचाऱ्यांनी कामार ड्युटीचेर आसतना आपले कार्यालयीन वळखपत्र गळ्यांत घालप सक्तीचे करपाचे निर्देश दिल्यात. सर्वीस नेमाप्रमाण तशें करप बंधनकारक थारतले. जर कोणें हो नेम पाळो ना जाल्यार ताची शिस्तभंगाची कारवाय जावन सेंट्रल सिव्हील सर्व्हिसीस रूल 1964 प्रमाण कारवाय जातली असो आदेश सरकारान आयज जारी केला. गोंयांत सुमार 60,000 सरकारी शिरवीस करपी कर्मचारी आसात. मात बऱ्याचशे वेळार कर्मचारी स्वताचे वळखपत्र घालिनासतना काम करतात अशें सरकाराच्या नदरेक आयला. प्रशासकीय सेवा दितना सरकारी कर्मचाऱ्यांचे वळखपत्र घालप पयलींपासून नेमांत आसा. मात तरीकूय कांय जाण हो नेम पाळिनात. ह्या फाटभुंयेर शिस्तीचें म्हत्व लक्षांत घेवन सरकारान हो आदेश काडला. जाल्यार रान खात्यान जारी केल्या एका आदेशा प्रमाण ह्या फुडें झाडां कापतना रान अधिकाऱ्यांनी जमनीची मालकी तपासूनच परवानो दिवचो अशें म्हळां. हो परवानो 2 दिसां भितर रान खात्याच्या संकेतस्थळाचेर अपलोड करप ह्या आदेशा वरवीं आतां सक्तीचें केलां. राज्यांत बेकायदेशीर तरेन झाडांची कत्तल जावची न्हय म्हणून सरकारान हो निर्णय घेतला. जे सरकारान परवानगी दिल्ल्या कापणी आनी लुकसाण करपी लागवड वाठारांचेर नदर दवरपा खातीर गतीशक्ती पोर्टलाचेर KML नकाशे अपलोड करपूय सक्तीचें केलां. ह्या आदेशांत मान्यताय मर्यादा आनी कालमर्यादेचो पुनरुच्चार केला. भरपाई लागवड केली ना जाल्यार सुरक्षा ठेवी जप्त करपाची तरतूद आसा आनी अपील सक्षम करपा खातीर उण्यांत उणे 10 दिसांची मुजत दिवप सक्तीचें आसा. लायटीच्या लोडांत वाड करिनासतना आदल्या लायटीच्या जोडणेचे पॉयंट्स वाडल्या जाल्यार वीज खात्याची कारवाय जावं येता. लायटीची जोडणी घेतना लोड म्हळ्यारूच लायटीची जितली भाराची मागणी केल्ली ताच्या परस जर चड लायटीचो उपयोग जाता जाल्यार ही कारवाय जातली अशें वीज खात्यान कळीत केला. लोड वाडला जाल्यार संबंधीत विभागीय उपवीज केंद्रांत वचून लोड वाडून घेवचो अशें वीज खात्यान कळीत केला. फ्रीज, गिजर, वॉशिंग मशीन तशेंच हेर उपकरणां खातीर चड लायट लागता. मात हे लायटीचे पॉयंट सुरवेक लायटीचो ग्राहक दाखयना. उपरांत हे लायटीच्या पॉयंट्सांनी वाड जाता. ताका लागून आपल्या लायटीच्या लोडा प्रमाण वीज जोडणी घेवप ह्या फुडें सक्तीचें आसतले. जर ह्या नेमांक पाळो दिलो ना जाल्यार अशें करपी वीज गिरायकाचेर कारवाय जातली. घरगुती उपेगाच्या लायटीच्या उपेगा विशीं हो निर्णय म्हत्वाचो आसा. जर कोणें अशी बेकायदेशीरपणां केली जाल्यार ताका दंड भरचो पडटलो अशें वीज खात्यान कळीत केलां. 2025-26 शिक्षणीक वर्सा खातीर गगन भरारी शिक्षण येवजण तशेंच गुणवत्ता आधारीत पुरस्कार येवजण ह्या आदिवासी विद्यार्थ्यां खातीर आशिल्ल्या दोनूय येवजण्यांची अर्जाची मुजत आतां 28 फेब्रुवारी 2026 मेरेन वाडयल्या. पात्र विद्यार्थ्यांनी ह्या येवजण्यां खातीर अर्ज करचे अशें आवाहन आदिवासी कल्याण खात्यान केलां. राज्य सरकाराच्या आदिवासी कल्याण विभागान ह्या संबंधीचे परिपत्रक जारी करून सगळ्या शाळांक ते विशीं म्हायती दिल्या. सगळ्या शाळा मुखेल्यांनी आपल्या विद्यार्थ्यांक ह्या तारखांची म्हायती दिवची अशें मागलां. तारखो अशें आसात. गगन भरारी शिक्षण येवजण तशेंच गुणवत्ता आधारीत पुरस्कार येवजणे खातीर CM स्कॉलरशीप पोर्टला वरवीं अर्ज करपाची निमणी तारीख 28 फेब्रुवारी 2026, शाळा पांवड्यार अर्ज तपासणीची निमणी तारीख 10 मार्च 2026, जिल्हा पांवड्यार अर्ज तपासणीची निमणी तारीख 20 मार्च आसा आनी ह्या तारखांनी आनीक मुजत वाड मेळची ना अशें आदिवासी कल्याण खात्याचे संचालक निलेश धायगोडकार हांणी कळीत केलां. देश विदेशातल्या लाखांनी पर्यटकां वांगडा गोंयकारांनी काल मध्यान राती 12 वरांचेर 2026 वर्साक व्हडा खोशयेन येवकार दिलो. दर्यादेगेवेल्या वाठारांतल्या रस्त्यांचेर वाहनांची घसमुड्डी जाली. जायत्या सुवातींनी जायत्या हॉटेलांनी तशेंच दर्यादेगेर नाचाच्यो कारावळी आंखिल्ल्यो. तशेंच परदेशांतल्यान व्हड प्रमाणांत पर्यटक गोंयांत आयिल्ले. येरादारी पुलिसांक दिसभर ड्युटीचेर रावून रात मेरेनूय रावचें पडलें. शेजारच्या कर्नाटक, तेलंगणा आनी महाराष्ट्रातल्यान हजारांनी चारचाकी वाहनांतल्यान पर्यटन गोंयांत आयले. ख्रिस्त धर्माचे लोक इंग्लीश वर्स पाळटात म्हण ह्या दिसा ख्रिस्तांव धर्मात धार्मीक म्हत्व आसा म्हण राज्यातल्या सगळ्या म्हत्वाच्या इगर्जीनी उसरा मेरेन मागणेचे मीस जाले. मध्यान राती 11:58 लायटी बंद जाल्यो आनी 12 इगर्जेच्यो घाटी वाजल्यो आनी लायटी सुरू जाल्यो आनी इगर्जेच्या फादरात 2026 सुरू जालां अशें जाहीर केलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
नई जीएसटी सुधारों के अंतर्गत सरकार ने कृषि क्षेत्र में कर की कटौती से किसानों को बड़ी राहत प्रदान की है. ट्रैक्टरों पर कर की दर 12% से घटाकर 5% कर दी गई है. टायर ट्यूब हाइड्रोलिक पंप जैसे ट्रैक्टर के कलपुर्जों पर भी जीएसटी दर को 18% से घटाकर 5% कर दिया गया है. इसके अलावा कुछ अन्य जरूरी सामान जैसे विशेष जैव कीटनाशक, सूक्ष्म पोषक तत्व, ड्रिप सिंचाई प्रणाली, स्प्रिंकलर और खेती कटाई तथा मड़ाई की मशीनों पर भी जीएसटी 12% से घटाकर 5% कर दिया गया है कि इस फैसले से किसानों की तरक्की में मदद मिलेगी.
आकाशवाणी पणजी आता मुखावेले खबरो. गोय सरकारान मुखेलमंत्री देवदर्शन येवजणेत दुरुस्ती केल्या. ह्या येवजणेचो लाव आता पिराय 50-70 वर्सां मेरेनच्या गोयच्या नागरिकांक मेळटलो. ह्या पयली ह्या येवजणेचो लाव घेवपाक फक्त 60 पिरायेची मर्यादा आशिल्ली, आता ती 70 केल्या. ह्या येवजणे वरवीं पात्र उमेदवारांक ऑनलायन अर्ज भरचे पडटले. अर्ज फक्त ऑनलायन पद्दतीनूच स्विकारतले. तशेंच यात्रे खातीर अर्ज करप्यान आपली मानसीक आनी शारिरीक भलायकी घटमूट आसा अशें प्रमाणपत्र सादर करचें पडटलें. मुखेलमंत्री देवदर्शन येवजणेंत दुरुस्ती विशीं आयज समाज कल्याण खात्यान अधिसुचोवणी जारी केल्या. मुखेलमंत्री देवदर्शन यात्रा ह्या येवजणे वरवीं भारतांतल्या वेगवेगळ्या धार्मीक थळांचेर देवळांक भेट दिवपाची सुविधा दिवपा खातीर तशेंच सांस्कृतीक पर्यटनाक चालना दिवपा खातीर गोंय सरकारान ही येवजण चालीक लायल्या. अयोध्या, वेलंकाणी, प्रयागराज, शिर्डी ह्या तीर्थयात्रांचे ह्या येवजणे वरवीं आयोजन जाता. ह्या येवजणी गोंयकारां कडल्यान उपाट प्रतिसाद मेळ्ळा. वखदां नासतना रोग आनी ताणमुक्त निरोगी आनी सुखी जिणे खातीर दर एकल्यान नेमान योग करचो अशें नामनेचे योगगुरू जयंत प्रभुदेसाय हांणी म्हळां. शिर्डीच्या श्री शिवनाथ संस्थान हांगाच्या श्री रवळनाथ देवळाच्या सभाघरांत आयोजीत केल्ल्या प्रगत योग प्रशिक्षण शिबिराच्या समारोप सुवाळ्यांत प्रभुदेसाय मुखेल मार्गदर्शक म्हण उलयताले. शिबिराच्या उक्तावण सुवाळ्यांत सोयरे म्हणून हजर आशिल्ल्या भारत स्वाभिमान गोंयचे माजी जिल्हो अध्यक्ष एकनाथ पास्ते हांणी शिबिराचे उक्तावण केले. ह्या शिबिरात प्रशिक्षितांक ओमकार साधना, सूर्यनमस्कार आनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणायामाचे वेवहारीक प्रशिक्षण आनी सोप्या योग आसनांचे मुखेल योग प्रशिक्षक जयंत प्रभुदेसाय आनी योग थेरपिस्ट डॉ रुपाली बांकर हांच्या बरोबर तनुजा राहुल, संदीप नायक, छाया पालकार, सुदेश नायक, मनीषा सकटे, सुरेखा नायक आनी उदय शिंदे हांणी मार्गदर्शन केलें. आयोजक लक्ष्मण नायक आशिल्ले. मजगती योग प्रशिक्षणाक तरणाट्यांचो उत्कृष्ट आनी वाढत आशिल्लो प्रतिसाद मतींत घेवन श्री शिवनाथ संस्थान आयतार सोडून दर दिसा सकाळी 6:45 मेरेन रवळनाथ देवळाच्या सभाघरांत नेमान योग प्रशिक्षण वर्ग सुरू करता. सरकारान 1 फेब्रुवारी ही तारीख अधिसूचीत केल्या ज्या दिसा पासून तंबाखू उत्पादनांचेर अतिरिक्त उत्पादन शुल्क आनी पान मसाल्याचेर नवीन उपकर आकारतले. तंबाखू आनी पान मसाल्यावेले हे नवीन कर जीएसटी दरा व्यतिरिक्त आसतले आनी सध्याच्या सीन गुड्स म्हळ्यार हानिकारक वस्तूंचेर आकारिल्ल्या नुकसान भरपाय उपकरांची सुवात घेतले. 1 फेब्रुवारी सावन पान मसाला, सिगरेट, तंबाखू आनी तत्सम उत्पादनांचेर 40% जीएसटी दर लागू जातलो तर बिडीचेर 18% वस्तू आनी सेवा कर म्हळ्यार जीएसटी लागतलो. ह्या व्यतिरिक्त पान मसाल्याचेर भलायकी आनी राष्ट्रीय सुरक्षा उपकर आकारतले तर तंबाखू आनी संबंधित उत्पादनांचेर अतिरिक्त उत्पादन शुल्क आकारतले. गोवा क्रिकेट असोसिएशनाच्या दक्षिण विभागीय ब गट क्रिकेट सर्तीत बांदोडा युथ क्लबान कुडचडे क्रिकेट क्लबाचेर 65 जैत मेळ्ळे तर बार्देस विभागीय ब गट क्रिकेट सर्तीत कांदोळे असोसिएशनान युनायटेड क्रिकेट क्लब म्हापसाचेर जैत मेळ्ळे. पणजी वेळेचाळी नोंद केला त्या प्रमाण पणजीत कमाल तापमान 30 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 19 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात चडशे वातावरण सुके आनी वताळ आसतले, हलके ते मध्यम प्रमाणात धुके पातळू येता अशें वेधशाळेन कळीत केला. आनी आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. गोंयच्या 5 शेतकी पिकावळीक भौगोलीक संकेत म्हळ्यार जीआय टॅगांचे मानांकन मेळ्ळां. सरकारी सर्वीस करपी कर्मचाऱ्यांनी कामाची ड्युटी आसतना आपले कार्यालयीन वळखपत्र गळ्यात घालप सक्तीचे करपाचे निर्देश दिल्यात. लायटीच्या लोडात वाढ करिनासतना आदल्या लायटीच्या जोडणीचे पॉईंट वाढल्या तर वीज खात्याची कारवाय जाव येता. देश विदेशातल्या लाखांनी पर्यटका वांगडा गोंयकारांनी काल मध्यान राती 12 2026 व्हडा खोशयेन येवकार दिलो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबर आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 नमस्कार.